खंड चौथा प्रकरण 25वे हृदय मंथन। झुलू बंडामध्ये मला खूप अनुभव मिळाले आणि विचारही करायला मिळाला। युद्धाचा भयंकरपणा बोअर युद्धामध्येही मला जाणवला नव्हता इतका इथे जाणवला। येथे लढाई नव्हे तर माणसाची शिकार चालली होती। माझे एकट्याचेच हे मत नव्हे तर ज्यांच्याशी बोलण्याचा मला प्रसंग आला त्या इंग्रज लोकांचेही असेच मत होते। सकाळच्या प्रहरी लष्कर खेडेगावात जाऊन फटाके वाजवीत असावे अशा तऱ्हेचे त्यांच्या बंदुकांचे आवाज आम्हा दूर असणाऱ्यांना ऐकू येत। हे आवाज ऐकणे आणि त्यामध्ये राहणे मला असह्य झाले, पण कडू औषधाचा घोट म्हणून मी तो पिऊन टाकला। माझ्या वाट्याला काम आले तेही केवळ झुलू लोकांच्या सेवेचे झाले। आम्ही गेलो नसतो तर दुसऱ्या कोणी त्यांची शुश्रूषा केली नसती हे मला दिसतच होते। एवढ्यावर मी माझ्या मनाचे सांत्वन केले। या भागात वस्ती फार थोडी होती। पहाड व खोरी यामध्ये या भल्या साध्या व जंगली मानल्या जाणाऱ्या झुलू लोकांच्या खोपटांपलीकडे काही एक नव्हते, त्यामुळे दृश्य भव्य दिसत असे। कित्येक मैलांपर्यंत वस्तीचे नाव नसे। अशा भागांतून आम्ही एखाद्या घायाळ माणसाला घेऊन किंवा तसेच जात असताना मी विचारात घडून जाई। ब्रह्मचर्यासंबंधीचे माझे विचार या ठिकाणी परिपक्व झाले। माझ्या जोडीदारांबरोबरही त्यासंबंधी थोडीशी चर्चा केली। ईश्वर दर्शन साधायचे तर ब्रह्मचर्य अनिवार्य वस्तू आहे ही गोष्ट मला त्यावेळीही स्पष्टपणे लक्षात आली नव्हती, पण समाजसेवेला ब्रह्मचर्याची आवश्यकता आहे हे मला स्पष्ट दिसू लागले। मला वाटू लागले की अशा तऱ्हेची सेवा माझ्या वाट्याला अधिकाधिक येणार आणि मी जर भोगविलासामध्ये प्रजोत्पत्तीमध्ये आणि बालसंगोपनामध्ये घडून राहिलो तर माझ्याकडून संपूर्ण सेवा घडणार नाही। मला दोन दरडीवर पाय ठेवता येणार नाही। याच वेळी पत्नी गर्भार असती तर मला निश्चिंत मनाने या सेवाकार्यात पडता आले नसते। ब्रह्मचर्याचे पालन करायचे नसेल तर कुटुंब वृद्धी ही समाजाच्या अभ्युदयासाठी करावयाच्या प्रयत्नाला अडथळा आणणारी वस्तू होऊन बसेल। लग्न झाले असताही ब्रह्मचर्याचे पालन घडेल तर मात्र कुटुंबसेवा समाजसेवेला विरोधी होणार नाही। अशा तऱ्हेच्या विचारांच्या भोवऱ्यात मी सापडलो व ब्रह्मचर्याचे व्रतच घेऊन टाकण्याला अधीर बनलो। या विचारामुळे मला एक तऱ्हेचा आनंद वाटू लागला व माझा उत्साह वाढला। कल्पनेने सेवेचे क्षेत्र विशाल करून सोडले। एकीकडे मनात विचार जुळवीत होतो आणि दुसरीकडे शरीर कसवीत होतो। इतक्यात कोणीशी बातमी आणली की बंड शांत होण्याच्या मार्गावर आहे व आम्हाला आता रजा मिळेल। दुसऱ्या दिवशी तर आम्हाला घरी जाण्याची परवानगी मिळालीही, पण त्यानंतर थोड्याच दिवसात गव्हर्नरने वरील कामगिरीबद्दल मला आभार प्रदर्शनाचे पत्र पाठविले। फिनिक्समध्ये पोचल्यानंतर मी तर ब्रह्मचर्याची गोष्ट मोठ्या आवडीने छगनलाल, मगनलाल, वेस्ट इत्यादिकांपाशी बोललो। सर्वांना ती गोष्ट आवडली। सर्वांनी या गोष्टीची आवश्यकता मान्य केली। पालन करणे सर्वांनाच फार कठीण वाटले। कित्येकांनी प्रयत्न करण्याची हिंमत केली आणि काही जणांचा प्रयत्न यशस्वीही झाला अशी माझी समजूत आहे। मी व्रत घेऊन टाकले की यापुढे ब्रह्मचर्याचे पालन करावयाचे। या व्रताचे महत्व व त्याच्या पालनाचा बिकटपणा ही त्यावेळी माझ्या पूर्णपणे लक्षात आली नव्हती। त्याच्या बिकटपणाचा अनुभव आज मितीपर्यंत येत आहे। त्याचे महत्व दिवसेंदिवस अधिकाधिक प्रत्ययाला येत आहे। त्याशिवाय जिणे मला शुष्क व पशुवत वाटते। पशु स्वभावत निरंकुश आहे। मनुष्याचे मनुष्यपण स्वेच्छापूर्वक आत्मसंयमन करण्यामध्ये आहे। धर्मग्रंथांमध्ये ब्रह्मचर्याची जी स्तुती आढळते ती यथायोग्य आहे आणि अनुभवाने केलेली आहे असे दिवसेंदिवस मला अधिकाधिक स्पष्ट दिसत आहे। ज्या ब्रह्मचर्याचे परिणाम अशा तऱ्हेने मिळू शकतात ते ब्रह्मचर्य सुलभ नसणार, ती केवळ शारीरिक कवायत नसणार हे उघड आहे। शारीरिक संयम ही ब्रह्मचर्याची सुरुवात आहे, पण शुद्ध ब्रह्मचर्यामध्ये तर विचारांची मलिनताही असू नये। संपूर्ण ब्रह्मचर्याच्या स्वप्नामध्येही कलुषित विचार येणार नाहीत। जोपर्यंत विकारी स्वप्न पडत आहेत तोपर्यंत ब्रह्मचर्य बरेच अपूर्ण आहे असे समजले पाहिजे। मला शारीरिक ब्रह्मचर्य पालनाबाबतही खूप कष्ट काढावे लागले आहेत। आज असे म्हणता येईल की त्याबाबतीत मला आता भय राहिलेले नाही, पण स्वतःच्या विचारांवरही जसा ताबा मिळाला पाहिजे तसा अद्याप मी मिळवू शकलेलो नाही। मी प्रयत्नात कसूर केलेली आहे असे मला वाटत नाही, पण आपल्याला नकोत ते विचार कोठून आणि कसे येऊन आपल्यावर चढाई करतात ते अद्याप मी समजू शकत नाही। विचारांनाही ताब्यात ठेवण्याची किल्ली माणसापाशी आहे याबद्दल मला शंका वाटत नाही, पण ती ज्याची त्याने स्वतःसाठी शोधून काढायची असते याच निर्णयावर मी सध्या तरी येऊन राहिलेलो आहे. थोर पुरुष आपापले अनुभव आमच्यासाठी ठेवून गेले आहेत. ते अनुभव मार्गदर्शक आहेत, संपूर्ण नाहीत. संपूर्णतः ही केवळ ईश्वरी कृपाच होय आणि म्हणून साधू संत आमच्यासाठी आपल्या तपश्चर्येने पुनित झालेले व आम्हाला पावन करणारे रामनामादी मंत्र ठेवून गेले आहेत. संपूर्ण ईश्वरार्पणाखेरीज विचारांवर पूर्ण जय मिळणार नाही हे वचन सर्व धर्मपुस्तकांमध्ये वाचलेले आहे व त्याची सत्यता या ब्रह्मचर्याच्या सूक्ष्मतम पालनाचा प्रयत्न करताना माझ्या प्रत्ययाला येत आहे. पण माझ्या धडपडीचा थोडा बहुत इतिहास यापुढील प्रकरणांमध्ये येणारच आहे. या प्रकरणाच्या शेवटी एवढेच सांगितले म्हणजे पुरे की उत्साहाच्या भरात प्रथम तरी मला व्रताचे पालन सोपे वाटले. एक फेरफार मात्र व्रत घेताच लगेच मी करून टाकला. पत्नीबरोबर सहशय्या किंवा एकांत ही वर्ज केली. अशा तऱ्हेने ज्या ब्रह्मचर्याचे पालन इच्छा असो वा नसो 1900 सालापासून मी करीत आलो होतो त्याचा व्रत म्हणून आरंभ 1906 सालच्या मध्यापासून केला.